आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या 10 वर्षात आसाममधले 10,000 पेक्षा जास्त युवक शस्त्र त्याग करून मुख्य प्रवाहात आले असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत लवकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस। मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त येत्या मंगळवारी बैठक घेणार। अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान रवाना। आणि देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला तर महाराष्ट्रात तापमानात वाढ। गेल्या 10 वर्षात आसाममधले 10,000 पेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकादमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शाह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली। ही अकॅडमी देशातली सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला। रालोआ सरकारनं आसाममध्ये शांतता प्रस्थापित केली असून इथं उद्योगधंदे उभे राहत आहेत असं शाह म्हणाले। 3 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प आसाममध्ये येणार आहेत यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील असंही शाह म्हणाले। लचित बारफुकन पोलीस अकॅडमीत अत्याधुनिक सुविधा दिल्याबद्दल पोलीस महासंचालक हरमीत सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते। 340 एकरवर पसरलेली ही अकॅडमी उभारण्यासाठी 1024 कोटी खर्च येणार आहे। प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाबींचं ज्ञान मिळावं यासाठी या अकॅडमीची रचना करण्यात आल्याचं इथल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीनं सरकारला केली आहे। या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्या वर्षी स्थगिती दिली होती। भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीनं ही सूचना दिली आहे। या क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 17 जानेवारी रोजी समितीला कळवलं आहे। मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे। या बैठकीत केंद्रीय गृहसचिव विधिमंडळ सचिव तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्यावर विस्तृत चर्चा होईल। मतदार यादी आधार ओळखपत्रांना ऐच्छिकरित्या जोडण्याची तरतूद यासंदर्भातल्या कायद्यात आहे। ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते। ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 120वा भाग असेल। नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या 28 मार्चपर्यंत 1800117800 या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे। आकाशवाणी दूरदर्शन तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरून मन की बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल। वेब्स अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल्स आणि मनोरंजन शिखर परिषद 1 मे पासून मुंबईत सुरू होत आहे। विविध क्षेत्रातल्या तज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्ज उपलब्ध करून देणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्जचं आयोजन करण्यात आलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 जनरेटिव्ह AI या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या एक वर्षापासून अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळयान घेऊन जाणारं फाल्कन 9 रॉकेट काल संध्याकाळी अंतराळात रवाना झालं. नासा आणि स्पेस एक्सच्या क्रू 10 मिशन अंतर्गत हे यान काल अंतराळात निघालं. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते, मात्र अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना परतता आलं नाही. त्यांना परत आणण्यासाठी नासा प्रयत्न करत आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 19 मार्चला पृथ्वीवर परततील असं नासानं म्हटलं आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं LMV-3 या आपल्या 6व्या मोहिमेतल्या क्रायोजेनिक इंजिनची आज यशस्वी चाचणी केली. तामिळनाडूमध्ये महेंद्रगिरी इथल्या इस्रो प्रॉपल्शन संकुलात ही चाचणी झाली. पाकिस्तानात जफर एक्सप्रेसवर हल्ला करून अपहरण केलेल्या सर्व 314 ओलिसांची हत्या केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेली 48 तासांची मुदत पाकिस्ताननं पाळली नाही असा दावा संघटनेचे प्रवक्ते जियाद बलोच यांनी केला आहे. क्रिकेटमध्ये रायपूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर 6 धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे. मुंबईत सीमा शुल्क विभागानं 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं 3.5 कोटींपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त केलं आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं. देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे, तर महाराष्ट्रात तापमानानं उच्चांक गाठला आहे. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात काल संध्याकाळपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत असून हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या काही दिवसात अनेक भागात अधूनमधून पाऊस आणि हिमवृष्टी होईल. सोमवारपासून खोऱ्यातलं हवामान स्थिर होणार असून येत्या 24 मार्चपर्यंत परिसरातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्रीनगरमध्ये देखील आज हिमवृष्टी होणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर उद्यापासून हवामानात सुधारणा होईल असा अंदाज आहे. राजस्थान राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वीज कोसळण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कालपासून गारपीट होत असून आज देखील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल आणि 9 जिल्ह्यांमध्ये वादळसदृश्य परिस्थिती असेल असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये येत्या 18 मार्चपर्यंत उष्णतेची लाट असेल, तर दक्षिण आणि पश्चिम भागात काही जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशाच्या आसपास होता. सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या 10 वर्षात आसाममधले 10,000 पेक्षा जास्त युवक शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात आले असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसारण सेवा विनियमन विधेयक संसदेत लवकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस. मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त येत्या मंगळवारी बैठक घेणार. अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळयान रवाना. आणि देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला, तर महाराष्ट्रात तापमानात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.